आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू। आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही। महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात भाजपा अपयशी ठरल्याची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची टीका। लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर। 7,05,44,933 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। छत्तीसगडमधल्या विविध चकमकींमध्ये सामील असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढं आत्मसमर्पण। आणि मिझोरममध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे। रालोआ आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज देशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या। प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या डुमका आणि पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या। या दोन्ही सभांमध्ये मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली। इंडिया आघाडी आणि घटक पक्ष भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं उदाहरण आहे असं ते झारखंडमधल्या सभेत म्हणाले। आपल्या सरकारच्या काळात महिलांचं सक्षमीकरण झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा दिला जात नसल्याची ग्वाही मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या सभेत दिली। काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सामान्य माणसाची काहीही पर्वा नाही, त्यांना फक्त स्वतःचं हित साधायचं आहे असा आरोप त्यांनी केला। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आणि नागरिकांमध्ये चैतन्य आणलं असं ते म्हणाले। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साहिब लोकसभा मतदारसंघात फतुआ इथं प्रचारसभा घेतली। काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला देशाच्या विकासाला आळा घालत आहेत अशी टीका त्यांनी केली। प्रधानमंत्र्यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानं दहशतवादाला मोठा धक्का दिला असल्याचं ते म्हणाले। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज वाराणसीच्या मोहन सराया आणि बांसवगाव लोकसभा मतदारसंघात एकत्रित प्रचारसभा घेतल्या। महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात भाजपा अयशस्वी ठरल्याची टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे। हिमाचल प्रदेशातल्या गगरेट इथल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या। गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे हिमाचल प्रदेशात उद्भवलेली परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित न केल्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्यासह इतरांनीही प्रचारसभेला संबोधित केलं। इंडिया आघाडीत आंतरविरोध असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली आहे। ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते। त्यामुळेच पंजाबमध्ये आम आदमी पक्ष काँग्रेसविरोधात, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस काँग्रेसविरोधात लढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भाजप केंद्रात तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या 6व्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये एकंदर 7,05,44,933 मतदारांनी आपला हक्क बजावल्याचं आणि 63.37% मतदान झाल्याचं आयोगानं सांगितलं आहे। टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर एकंदर मतदानाची अंतिम आकडेवारी देता येईल असंही आयोगानं स्पष्ट केलं। लोकसभेच्या आगामी 7व्या टप्प्यासाठी मतदारसंघनिहाय मतदारांची आकडेवारीही आयोगानं आज प्रसिद्ध केली। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनात सेंट्रल हॉलमध्ये वीर सावरकर यांना पुष्पांजली वाहिली। राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबई राजभवनात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। छत्तीसगड राज्यात विविध चकमकींमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्यानं आज गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. 2017 छत्तीसगडच्या मिरतूर आणि 2022 तिमेन्नार इथं झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर 5,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 2022 पासून आतापर्यंत 22 नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. मिझोरममध्ये आज सकाळी दरड कोसळून किमान 12 जणांचा मृत्यू झाला. राजधानी एझलवलपासून 4 किलोमीटर अंतरावरच्या लिमेन इथं ही घटना घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं मिझोरममधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेमाल चक्रीवादळानं बांगलादेशाच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड विध्वंस केला आहे. या चक्रीवादळामुळं किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यातले बहुतेक जण घरं झाडं आणि भिंती अंगावर पडून दगावले आहेत. रेमाल चक्रीवादळामुळे खुलना बारिसाल आणि छत्तोसग्राम विभागांमध्ये 30,000 जास्त घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. 1,50,000 जास्त घरांचं नुकसान झालं आहे. वादळाचा परिणाम दक्षिणेकडचे जिल्ह्यांमधल्या वीजपुरवठ्यावरही झाल्यामुळे 2 कोटींपेक्षा जास्त नागरिक रविवारपासून अंधारात आहेत. सोमवारी सतत झालेल्या पावसामुळे ढाका आणि चितग्राम इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्वाची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. हवामान इशाऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती नागरिकांना वेळेत कळावी यासाठी हवामान विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व घ्यायची काळजी, जाहिरातीचे फलक, दरड कोसळण्याची ठिकाणं, मुंबईतल्या वस्त्या अशा विषयांवर चर्चा झाली. तसंच मराठवाड्यातला दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया यांवरही चर्चा झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने आज स्टॅव्हनगर इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत शानदार सुरुवात करत पहिल्या फेरीत फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझला सडन डेथ खेळी करत पराभूत केलं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन गतविजेत्या डिंग लिरेनविरुद्धच्या स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम राखलं. तर हिकारू नाकामुरा यानं आर्मेनगेडन सामन्यात फॅबियानो कारुआनाचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर प्रज्ञानंद, कार्लसन आणि नाकामुरा 1.5 अंकांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. तर अलीरेझा लिरेन आणि कारुआ 0.5 अंकानं त्यांच्या मागे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन वाढवून मिळण्यासाठीच्या याचिकेवर लवकर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. दिल्ली मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल सध्या जामीनावर बाहेर आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव काही चाचण्या करायच्या असल्यानं हा जामीन 7 दिवसांनी वाढवावा अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. मात्र या प्रकरणाचा निकाल न्यायालयाच्या एका वेगळ्या खंडपीठानं आधीच राखून ठेवला आहे. त्यात ढवळाढवळ करणं आम्हाला शक्य नाही असं न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाच्या सुनावणीबद्दलचे आदेश देण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ते मांडावं अशी सूचना त्यांनी सिंघवी यांना केली. हरियाणातल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यासह इतर चौघांना रणजित सिंह खून प्रकरणात चंदीगड उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. रणजित सिंह यांची 10 जुलै 2002 गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयानं या सर्वांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हा निर्णय आज चंदीगड उच्च न्यायालयानं रद्द केला आणि दोषींची निर्दोष मुक्तता केली. पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं 31 मेपर्यंत वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नसल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यात भाजपा अपयशी ठरल्याची काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची टीका. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. 7,05,44,933 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. छत्तीसगडमधल्या विविध चकमकींमध्ये सामील असलेल्या नक्षलवाद्याचं गडचिरोलीत केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण आणि मिझोरममध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.